अरे कोण आहे तिकडे?
आज्ञा गुरुदेव.
सबरी सहित सर्व शिष्यांना बोलाव ना.
होय गुरुदेव.
माझ्या प्रिय शिष्यांनो, या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला शरीर प्राप्त होते. या शरीरावरती अनेक शास्त्रोक्त संस्कार होऊन जीवाला सद्गती प्राप्त होते. आपले कर्म आणि इच्छा यांच्या बळावर जीव अधोगती किंवा प्रगतीला प्राप्त होतो. प्रकृतीच्या नियमाप्रमाणे मलाही आता हे शरीर त्यागण्याची वेळ आली आहे. मी हा देह सोडल्यानंतर माझ्या उपदेशाच्या माध्यमातून सदैव तुमच्याबरोबर राहीनच. तरीही तुम्हाला जर आपल्या भावी आयुष्याबद्दल काही शंका असतील, त्यांचे समाधान करण्यास मी अवश्य प्रयत्न करीन. हे शबरी, मी तुझ्या नियमित सेवेने अत्यंत प्रसन्न आहे. तेव्हा मी तुला माझी विशेष कृपा प्रदान करू इच्छितो. तेव्हा तू मनात असेल तो वर मागू शकतेस.
हे प्रभू, तुमच्या कृपेने माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे. मी एक अभागी स्त्री, मांसाहार करणाऱ्या एका घरात माझा जन्म झाला. तरी देखील आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार केलात. यापेक्षा मोठ भाग्य ते काय? तरी देखील देवच इच्छित असाल तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही जरी या देहाचा त्याग केला तरी तुम्ही इथेच वास्तव्य करून रहा, जेणेकरून मी तुमच्या वास्तव्याचा लाभ घेऊ शकेन. मी तरुणपणी माझे घरदार सोडले. त्या काळापासून तुम्हीच माझे माता व पिता, मार्गदर्शक म्हणून सांभाळ केला. तुमचा एकाकी अभाव मला सहन होणार नाही, तेव्हा माझी एवढीच इच्छा आहे.
हे शबरी, माझ्याविषयी आदर आणि प्रेम पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे व तुझ्या इच्छेनुसार मी येथेच वास्तव्य करून राहीन.
मी धन्य झाले. माझ्या भावी आयुष्यासाठी काय आज्ञा आहे गुरुदेव?
शबरी, तू सदैव श्रीराम या भगवान नामाचा उच्चार कर. भविष्यात भगवान श्रीराम त्यांच्या बंधूसमेत यवनातून जातील, तेव्हा तुला ते दर्शन देतील व नवविध भक्तीचा मार्ग विस्तारितपणे समजावून सांगतील. तू हा नाम जप करीत त्यांची प्रतीक्षा कर. माझ्या वतीने तू त्यांचे स्वागत करून आदरातिथ्य कर.